मग तुझ्या सवालाच उत्तर देई तानूल बाळ. माणूस भाजी भाकर खातो आणि प्राणी देखील पालापाचोळा खातो. साखर बाई तुझ कुठं गेल गिनान, अग कुठं गेल गिनान, बघ दुधाळी खेकडा जाऊन.
I'm gonna make you mine.